आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण आपले मोबाईल फोन्स सायलेंट मोडवर किंवा बंद ठेवावेत. श्रीराम सद्गुरु सवना
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. सर्वश्रुतिशिरोरत्न विराजित पदाम्बुजः वेदान्ताम्बुज सूर्यो यः तस्मै श्री गुरवे नमः. ज्ञानशक्ति समारूढः तत्त्वमाला विभूषितः भुक्तिमुक्ति प्रदाता च तस्मै श्री गुरवे नमः. अनेक जन्म संप्राप्त कर्म बंध विदाहिने आत्मज्ञान प्रदानेन तस्मै श्री गुरवे नमः. न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. गुरुरागिरनादिश्च गुरुः परमदैवतम् गुरोः परतरं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं गुरुदेव देव. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मनोभाव जाणोनी माझा सगुण रूप धरिले ओझा पाहुणा सद्गुरु राजा आला वो माये प्रथम अंतकरण जाण चित्त शुद्ध आणि मन चोखाळुनी आसन स्वामींशी केले अनन्य आवडीचे जळ प्रक्षाळिले चरण कमळ वासना समूळ चंदन लावी अहम जाळीला धूप सद्भाव उजळला दीप पंचप्राण हे अमूप नैवेद्य केला एका जनार्दनी पूजा देवभक्त नाही दुजा अवघाची सद्गुरु राजा होऊन ठेला गुरुपौर्णिमेचे हे अत्यंत पवित्र आणि पावन दिवस नाथ महाराजांनी या अभंगामध्ये बांधलेली सद्गुरूंची पूजा आपल्या सर्व साधक विश्वातच भाव प्रकट करते. खरोखर भगवंताचं आपल्यावर विशेष प्रेम म्हणून आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला आणि आपल्या सद्गुरूंचे आपल्यावर किती उपकार. या जन्माचं नरदेहाचं सार्थक होण्यासाठी त्यांच्या चरणांशी त्यांनी आपल्याला स्थान दिलं, विसावा दिला. अशा या आपल्या प्राणप्रिय परमवंदनीय सद्गुरूंची पूजा आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करतो आहोत आणि विशेष म्हणजे त्यांच्या चरणी आपले भाव आपली वाक्पुष्प वाहण्याची अपूर्व संधी सद्गुरू स्तवनांच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांनी आपल्याला मिळते आहे. माझे स्वामी आणि मी असं प्रत्येकाचं एक स्वतंत्र नातं आहे, स्वतंत्र भावविश्व आहे. एक अत्यंत सुंदर हळुवार असं हे नातं आहे. या अत्यंत पवित्र दिवसांच्या निमित्तानं मन सहजच भूतकाळात जातं. त्यांच्या प्रथम दर्शनापासून ते अगदी ह्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबरचा प्रत्येक प्रसंग, त्यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन, प्रबोधन, त्यांचं कल्याणकारी दर्शन, नमस्काराच्या वेळेला पडलेली त्यांची थाप अगदी स्पष्टपणे सगळं आठवतं आणि पुन्हा पुन्हा आठवावं असं वाटतं. मला आठवतं 1987 साली मला प्रथमच पूजनीय स्वामी माधवनाथांचं दर्शन झालं. त्यांनी जवळ केलं, आपलं म्हणलं आणि मी इथे स्थिरावलो. ते मंतरलेले दिवस अजूनही आठवतात. कॉलेज अभ्यास करून जितकं जमेल तितकं केंद्रात यायचं. कधीकधी माया अपार्टमेंटमध्ये केंद्राआधी ध्यानाला येऊन बसलं तर बरोबर 7:30 वाजता स्वामींच्या घरच्या जाळीच्या दरवाज्याची खिडकी स्वामी स्वतःच तो दरवाजा उघडत असत. त्याचा आवाज, केंद्रात येऊन स्वामीजी स्वतः लाईट्स ऑन करायचे त्याचा आवाज अजूनही कानामध्ये स्पष्ट आहे. सत्यसाई निलममध्ये दासबोध आणि ज्ञानेश्वरीवर सांगणारी त्यांची प्रवचनं, दासबोध प्रवचनाच्या वेळेला त्यांचा जोश, प्रचंड तळमळ, तर रात्री ज्ञानेश्वरी प्रवचनाच्या वेळेला उघड्या अंगावर एखादं उपरणं आणि प्रार्थना झाली की उत्तम पुरुषस्तू अन्यः, त्यांचा धीर गंभीर आवाज आणि पुढे हृदयाचा ठाव घेणारं प्रवचन. पुढे अध्यात्म मंगलधाममध्ये स्वामीजींचं रविवारचं सकाळचं प्रवचन, म्हणायचे आपल्या परमभाग्याने ब्रह्मसूत्रासारखा पवित्र ग्रंथ आपल्या हातात आला आहे. जणू काही भाग्य या शब्दाने स्वामीजींच्या मुखातून बाहेर पडून भाग्यवान व्हावं. असे कितीतरी मौलिक क्षण आणि प्रसंग, पाद्यपूजा, आनंद यात्रा, पालखी सोहळा, मोठे कार्यक्रम, त्यांची 70 वयातली त्यांची प्रचंड ऊर्जा, तळमळ, आपल्या कल्याणासाठी झटणं, सगळं स्तिमित व्हायला पाहिजे. त्यांचं सगळंच अलौकिक आणि भव्य दिव्य. स्वामींकडे येण्यापूर्वी गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्या ग्रंथांची तोंड ओळख, परिचय होता तो एखाद्या संस्कारी घरांमध्ये असतो तेवढाच. पण हे ग्रंथ जीवनस्पर्शी आहेत. त्यातून जीवनाची ध्येय निश्चिती, आत्मदर्शन, या नरदेहाचं साफल्य, या सगळ्याची कल्पना स्वामींकडे आल्यावर हळूहळू स्पष्ट होत गेली. स्वामीजींनी प्रत्येकाच्या बाबतीत हे काम अतिशय खुबीने केलं. पण ह्या सगळ्यापेक्षा त्यांचं प्रेम, त्यांचं नितांत सुंदर दर्शन, याची सगळ्यात जास्त ओढ लागत असेल. 1988 साली अनुग्रह झाला तो दिवस देखील अगदी स्पष्ट आठवतो. त्यांचं अगदी जवळून झालेलं दर्शन, त्यांचं तेजस्वी रूप आणि त्यांनी त्याच्यानंतर केलेला उपदेश. स्वामींच्या ह्या आनंद दरबारात अनेक सुहृद भेटले. ज्येष्ठ साधकांनी लहान भावासारखं प्रेम केलं. पूजनीय स्वामी मकरंदनाथांची विलक्षण साधी राहणी, स्वामींच्या ठिकाणची पराकोटीची शरणागती, सगळ्यांना प्रेमानं बांधण्याची त्यांची सहज कृती, निरूपणाचा सखोल असा अंतःकरणावर उमटलेला ठसा, हे सगळंच विलक्षण भावून जात असे. 1990 साली एमएससी झालो आणि नोकरीसाठी प्रथम पुण्याबाहेर आणि नंतर पुण्यात या सगळ्यात दैनंदिन वेळापत्रक बदललं. केंद्रात येणं हळूहळू कमी झालं. धकाधकीच्या गर्दीत स्वतःला हरवून बसलो. स्वामींचं दर्शन होत नाही म्हणून प्रचंड घालमेल होत असे. केंद्राची खूप आठवण येत असे. एक दिवस मात्र ही तगमग खूप वाढली. स्वामींचं दर्शन आज व्हायलाच पाहिजे. त्यांनीही आपल्याकडे एकदा तरी बघावं अशी अनिवार्य इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झाली. तळमळ वाढायला लागली. गुरुवार होता, धावत सुटलो. केंद्रात पोचलो पण केंद्राची वेळ संपली होती. मी अध्यात्माच्या दाराशी पोचलो आणि स्वामीजी दाराकडेच येत होते. मी हात जोडून दारापाशी उभा राहिलो. स्वामीजी माझ्यापाशी आले, माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, आलास, येत जा बाबा. त्यांच्या नजरेत विलक्षण प्रेम करुणा होती. जणू काही मला सांगत होते, पुन्हा असा हरवू नकोस बरं. अंतःकरणाची घालमेल शांत झाली खरी, पण त्या दिवशीचा स्वामींचा चेहरा आणि शब्द कायम अंतःकरणावर कोरले गेले. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक जीवाचा सांभाळ, त्याच्या कल्याणाकरता अहोरात्र झटणं हे स्वामीजींनी आयुष्यभर केलं. आणि आज स्वामी मकरंदनाथ देखील प्रत्येक जीवाचा जणू काही पत्कर घेऊन त्याच्या कल्याणाची काळजी वाहत आहेत. 2003 सालचा मे महिना, आपल्या मंडळाचा रौप्य महोत्सवाचा मोठा कार्यक्रम, सकाळी पारायण आणि संध्याकाळी विविध कार्यक्रम. याच दरम्यान माझी तब्येत बिघडली होती. पोटामध्ये असह्य वेदना होत होत्या. काही टेस्ट करून मला गॉलस्टोन झाल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी ताबडतोब ऍडमिट करून ऑपरेशनचा सल्ला दिला. स्वामीजींना कल्पना असावी म्हणून मी कळवलं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी स्वामीजींच्या वडिलांचं, दादांचं निधन झालं. कार्यक्रमाची प्रचंड धावपळ, घरामध्ये अशी घटना, या धावपळीतून देखील स्वामीजींनी मला फोन केला. सगळं सविस्तर विचारलं. केंद्रात येणाऱ्या एका मुलीचं असंच ऑपरेशन झालं आहे, तिच्याशी देखील तू बोलून घे असं म्हणून मला सांगितलं. स्वामीजींचं हे प्रेम, आपल्याकरता करत असलेली काळजी, हे सगळं बघून मी अंतर्बाह्य हलून गेलो. एकदा का आपलं मानलं, गुरुकुळातच घेतलं, तर आपल्या कुटुंबातलाच एक घटक म्हणून ते प्रेमाने अतिशय आपला सांभाळ करतात याचं प्रत्यक्ष प्रत्यंतर मी त्या दिवशी घेतलं. स्वामीजींच्या ह्या प्रेमरज्जूनी आपण सगळेच जण बांधले गेलेलो आहोत. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर त्यांच्याच कुटुंबात आनंदाने बागडणारी आपण त्यांची सगळेजण लेकरं आहोत. त्यातलीच एक सद्भक्त सौभाग्यवती अश्विनी दारखेडकर. आजच्या सद्गुरुस्तवनाच्या या मालिकेतलं पहिलं पुष्प ती स्वामीजींच्या चरणी अर्पण करते. सद्भक्त सौ अश्विनी प्रोफेसर असून कमिन्सच्या बीसीएस स्ट्रीममध्ये ती शिकवते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुपौर्णिमेच्या अतिपावन दिवसांमध्ये प्रत्यक्ष स्वामीजींच्या समोर सद्गुरुस्तवन करण्याची संधी मिळाली हे मी माझे परमभाग्य समजते. आपल्यापैकी प्रत्येकालाच खरे सुख, खरा आनंद हवा असतो. जीवाला शाश्वत शांतीची, समाधानाची स्वाभाविक ओढ असते. सद्गुरु कृपेने आपल्याला जीवनाचे अंतिम ध्येय समजते आणि त्या दिशेने आपल्या प्रवासाची सुरुवात होते. सद्गुरु स्तवन करशील का असा फोन आला आणि आनंदाने मी हो म्हणाले. प्रत्यक्षात अमर्याद व्यापक असणाऱ्या स्वामीजींविषयी शब्दांमध्ये मला कसे लिहिता येईल, पण त्यांच्याच कृपेने माझे भाव मांडण्याचा आज मी प्रयत्न करते आहे. बारामतीमध्ये मोठे स्वामीजी यायचे तेव्हा आई नमस्कारासाठी खत्रीबाबींकडे घेऊन जायची इतकेच आठवते. कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर एमसीए आणि नोकरीच्या निमित्ताने मी माझी मोठी बहीण सद्भक्त सौ अर्चनाकडे 6-7 वर्ष राहिले. तिथे तिच्याकडे स्वामीजींविषयी ऐकायला मिळे. तिच्या सगळ्या रुटीनमधून केंद्र आणि स्वामीजी याचेच दर्शन व्हायचे. यामुळे केंद्राविषयी माझी उत्सुकता वाढू लागली. घरात एकत्र काम करताना तिच्याकडून स्वामीजी ऐकायला मिळायचे. ती सांगायची तसे मला आपणच केंद्रात जातो आहोत असे वाटू लागले. तिच्या हॉलमधील स्वामीजींचा फोटो हे माझ्यासाठी देवघर बनलं. ते घरातच आहेत हा भाव मला कायम आहे. त्या फोटोमधील त्यांची प्रेमळ दृष्टी, प्रसन्न मुद्रा, त्यावरील पेज मला विलक्षण वाटे. ही ओढ वाढतच गेली. त्यांच्या प्रतिमेसमोर मी प्रार्थना करू लागलो, मनातील सगळे बोलू लागलो. त्यांच्याशी बोलून खूप शांत वाटायचं. माझ्या सर्व भावना विचार मी प्रामाणिकपणे त्यांच्यासमोर व्यक्त करू लागले. स्वामीजींविषयी प्रेम वाढू लागले. स्वामीजी आपल्याला अनुग्रह देतील का असा विचार मनात येऊ लागला. पण विचारायचे धाडस माझ्यामध्ये नव्हते, कारण त्यावेळी मी केंद्रात नियमित यायचे नाही. श्रवण चिंतन यापैकी कोणतीही साधनं माझ्याकडून घडत नव्हती. पण स्वामीजींशी अप्रत्यक्षपणे एक आंतरिक नातं जोडलं जात होतं. मनाने श्रद्धेने ईश्वरी भावाने मी त्यांचे पूजन करीत होते. बाह्यदृष्ट्या मी खूप लांब होते, पण मानसिक पातळीवर तेच आपले दैवत आहेत अशी खात्री पटू लागली. माझ्या वतीने सौ अर्चनाने त्यांना अनुग्रहाची विनंती केली. ध्यानाला बसशील एवढेच विचारून त्यांनी अनुग्रहासाठी नाव देण्यास सांगितले. ऑक्टोबर 2010 मध्ये खंडनवमीच्या पवित्र दिवशी माझा अनुग्रह झाला. माझ्या मनीचा भाव त्यांनी जाणला. अनुग्रहाचा दिवस हा माझ्यासाठी अंतर्बाह्य बदल घडविणारा ठरला. ही अनुग्रहाची कृपा जशी माझ्यावर झाली तशीच ती माझ्या घरातल्या सर्वांवर होईल का असा तीव्र भाव त्या दिवशी नमस्काराच्या वेळी मनात येत होता. आणि स्वामीजींनी आशीर्वाद दिले, अशू हळूहळू घरातले सगळे येतील. प्रत्यक्ष शब्दांपासून घडलेल्या या प्रार्थनेला असा प्रतिसाद मिळाला होता. सद्गुरु हे परमात्म स्वरूप आहेत आणि ते सर्व जाणतात याची प्रत्यक्ष प्रचितीच मी या प्रसंगी घेतली. अनुग्रहानंतर केंद्रातील माझी उपस्थिती वाढू लागली. प्रेमभाव, साक्षित्व, शरणागती, अंतर्मुखता म्हणजे काय, आपल्यात ते कसे रुजवता येईल हे स्वामीजींच्या प्रवचनांमधून सत्संगांमधून समजू लागले. अनुग्रहानंतर माझ्यामध्ये वेगाने बदल घडू लागला. घर, ऑफिस, मैत्रिणी या चक्रात मी गुरफटलेली असायची. अतिरिक्त काळजी, चिंता यांनी व्यग्रता यायची. जसं स्वामीजींच्या मुखातून श्रवण घडू लागलं तशी ही व्यग्रता कमी होऊ लागली. घर आणि ऑफिस वेगळं करता येऊ लागलं. माझ्यामधले प्रकृतीमधले स्वभावामधले हे सकारात्मक बदल मला साधनेसाठी अधिक प्रवृत्त करू लागले. स्वामीजींची माझ्यावर असलेली ही स्वतंत्र कृपाच आहे असं मला वाटतं. 2011 मध्ये गोकुळ आश्रमीला एका ऍक्सिडेंटने माझा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे ऑफिसमध्ये केंद्रामध्ये येता येत नव्हतं. मोबाईलवर प्रवचने सत्संग मी ऐकण्यास सुरुवात केली. परंतु केंद्रात जाता येत नाही, स्वामीजींना नमस्कार करता येत नाही याने खूप वाईट वाटायचं. स्वामीजींची खूप आठवण यायची, त्यांची सगळी रूपं आठवायची. त्यात समाधान असलं तरी प्रत्यक्ष दर्शनाची व्याकुळता मात्र वाढतच होती. मन अस्वस्थ व्हायचं. अनेक दिवसांचे हे भाव अनावर झाले आणि एका रात्री बांध फुटून मी खूप रडले. सगळे अगदी अशक्य वाटू लागले. मनात त्यांच्या आश्वासनाचे पुन्हा पुन्हा स्मरण होत होते. त्यांनी सांगितले होते, जेव्हा तुम्हाला माझी आठवण होते त्यावेळी मलाही तुमची तितकीच आठवण होते. आपली तळमळ स्वामीजींपर्यंत पोहोचत असेल का अशा विचाराने काहीसे अस्वस्थ होऊन मी पडून राहिले होते. एवढ्यात दुपारी सौ अर्चनाला स्वामीजींचा फोन आला. अर्चना, मी आणि मधुराताई अशुभ भेटायला येत आहोत आणि पुढील 15 मिनिटात ते आले देखील. भर दुपारची वेळ बाहेर कडक ऊन पडलेलं. अनेक दिवसांपासून होणारी तळमळ त्यांनी जाणली होती. माझ्यासाठी हे सगळं स्वप्नवतच होतं. त्यांच्या आठवणीने व्याकुळ झालेली मी प्रत्यक्षात त्यांना घरी आलेले पाहून अतिशय आनंदित झाले. पण त्याचवेळी विचार आला, आपल्या मनातील इच्छेने त्यांना भर दुपारी एवढे जिने सोडून आपल्यासाठी यावे लागले याचं वाईटही वाटू लागलं. पायाला प्लास्टर असल्याने खाली बसता येत नव्हतं. स्वामीजींच्या समोर आपण खुर्चीवर कसं बसायचं, वाकून नमस्कारही करता येत नव्हता. आनंद आणि संकोच अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ माझ्या मनात दाटून आला होता. तोंडातून शब्द फुटत नव्हते. मी उभ्यानेच केलेला नमस्कार त्यांनी स्वीकारला आणि म्हणाले, अशो मला खूप आधीच तुला भेटायला यायचं होतं. मी आज सकाळीच ठरवलंय, काही झालं तर आज अशुभ भेटायला जायचं. तू विश्रांती घे, बरी होशील तू असे आशीर्वाद दिले. मनातील सगळी तळमळ घालमेल त्यांनी सांडली होती आणि केवळ मला बरे करण्यासाठी ते आले. त्यानंतर मात्र आवश्यक तो व्यायाम, विश्रांती असे सगळे माझे प्रयत्न सकारात्मक दिशेने होऊ लागले. लहान मूल होऊन आपण स्वामीजींकडे यावं आणि आई भेटावी असा आनंद प्रत्येक वेळी व्हावा, केवळ त्यांचाच आधार वाटावा ही स्वामीजींची कृपा आहे आणि आपले भाग्य आहे. काही दिवसानंतर घरात माझ्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाली. आपले लग्न स्वामीजींच्या संमतीने आणि आशीर्वादाने व्हावे अशी मनापासून प्रार्थना मी करत होते. मला पसंत असलेल्या स्थळाविषयी मी स्वामीजींना एका बुधवारी सांगितले. त्यांनी मोठ्या आनंदाने संमती दिली आणि म्हणाले, अशो, लग्नानंतर आपल्याला घरातील प्रत्येकाविषयी प्रेमभाव सेवाभाव ठेवता आला पाहिजे. मग घरातील सगळी कामं सांभाळून देखील तुला स्वतःसाठी वेळ काढता येईल. रात्री झोपण्याच्या आधीची वेळ नक्की मिळते तेव्हा तुला ध्यानालाही बसता येईल. तुला हे जमेल. नवीन लग्न झाल्यानंतर केंद्रात येणे हळूहळू जमवता येईल. काही दिवसांनी प्रथम मोठ्या कार्यक्रमाला फक्त ये, नंतर आठवड्यातून एकदा आणि असे हळूहळू वाढवता येईल. संसारातील बचतीचे महत्व सांगताना ते म्हणाले, आपल्या गरजा किती आहेत, खूप गरजा वाढवायच्या नाहीत. दर महिना काही ठराविक रक्कम घरखर्चासाठी बाजूला काढली तर उर्वरित रक्कम शिल्लक ठेवता आली पाहिजे, ते महत्वाचे आहे. स्वामीजींचे हे आशीर्वचनच जणू मिळाले आणि डिसेंबर 11 मध्ये लग्न पार पडले. फेब्रुवारीतील मोठ्या कार्यक्रमालाही येता आले. आज जेव्हा घर कॉलेज ही कसरत सांभाळताना केंद्रात जाता येईल का असा विचार येतो तेव्हा स्वामीजींचे हे धीर देणारे प्रेमळ शब्द आठवतात आणि केंद्रात येणं सहज शक्य होतं. स्वामीजी सांगतील तसं वागायचं असं म्हणणं खूप सोपं आहे, पण खरोखरच आपल्यामध्ये तसे बदल होत आहेत का? त्यांनी आपल्याला गुणदोषांसकट स्वीकारले पण आपण त्यांच्या ठिकाणी शरणागत झालो का? व्यवहारात आपण कसे वागले पाहिजे, नोकरीच्या ठिकाणी आपले वागणे कसे असायला हवे याची जाणीव झाली ती एका प्रसंगाने. लग्नाआधी मी एका खासगी इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करत होते. लग्नानंतर इन्स्टिट्यूटचे ओनर माझे जवळचे नातलग झाले. प्रोफेशनल आणि पर्सनल असं नाजूक नातं मला बॅलन्स करायचं होतं. मला या नात्याचं दडपण येऊ लागलं. या दडपणातून सुटका व्हावी म्हणून एका कॉलेजचा नोकरीचा प्रस्ताव मी लगेचच स्वीकारला. पगारातील वाढ, असिस्टंट प्रोफेसर हे डेझिग्नेशन, पिकअप ड्रॉप फॅसिलिटी याने मी हुरळून गेले आणि होकार कळवला देखील. नोकरीच्या आनंदाची बातमी सांगण्यास मी केंद्रात आले. नमस्कार करून पेढ्याचा बॉक्स स्वामीजींना दिला आणि नवीन नोकरीविषयी सांगितले. त्यातील एक पेढ्या घेऊन ते प्रेमाने म्हणाले, अरे वा, अभिनंदन तुझे, बेस्ट लक तुला. मी पुन्हा नमस्कार केला पण समाधान वाटेना. नमस्कार झाल्यानंतर अस्वस्थता खरं तर कधीच राहत नाही, पण त्या दिवशी तसं झालं नाही. तो दिवस आठवला की आजही अंगावर शहारे येतात. काय होत होतं हे समजत नव्हतं, पण काहीतरी चुकतंय, खूप काही गमावतं, पायाखालची जमीनच सरकतंय असं वाटत होतं. खरं तर मनासारखी नोकरी मिळाली होती आणि स्वामीजींचे आशीर्वादही मिळाले, पण फावत करणारी त्यांची कृपादृष्टी आठवली आणि एकाएकी खूप खोल जाणीव झाली. स्वामीजींच्या संमतीशिवाय नोकरी बदलण्याचा थेट निर्णय मी घेतला होता. नकळत का होईना पण चूक घडलीच होती. पश्चातापाच्या भावनेने मी स्वामीजींना एक पत्र लिहून दिलं. ते न वाचताच त्यांनी माझे अपराधी भाव ओळखले होते. माझी नेमकी चूक त्यांनी अत्यंत प्रेमाने मला लक्षात आणून दिली. ते म्हणाले, अशो, आपण जिथे इतकी वर्ष नोकरी केली त्याबद्दल ऋणी असायला हवं, कृतज्ञ असायला हवं. तुम्ही दोघे प्रत्यक्ष ऑफिसमध्ये जाऊन अतिशय नम्रतेने तुझ्या सरांचे आभार माना आणि नवीन नोकरीविषयीची कल्पना प्रत्यक्ष भेटून त्यांना द्या. स्वामीजींनी केलेल्या या अमूल्य मार्गदर्शनामुळे माझं नातं हरवाळपणे जपलं गेलं. कुठलीच कटुता न येता मी नवीन नोकरी सहज स्वीकारू शकले. श्रद्धेने, निष्ठेने, चित्तशुद्धीसाठी नियमितपणे स्वामीजींनी सांगितलेली साधना, प्रकृती बदलण्यासाठीची धडपड आपल्याकडून अधिकाधिक व्हावी याची जाणीव मला या प्रसंगातून झाली. प्रत्येकालाच आपलेसे वाटणारे स्वामीजी आणि मातोश्री सौमधुराताई खरोखरच सर्वांसाठी अविरत कष्ट घेत आहेत. मातोश्री सौमधुरांताईंकडे पाहून लहानपणीचा अभंग आठवतो, त्यातला खरा अर्थ आता मला उमगतो आहे. सागराच्या संगे नदी बिघडली सागर अशी झाली. त्यांनी प्रेमाने काळजीपूर्वक केलेल्या चौकशीतून आईचे प्रेम माया नेहमीच जाणवते. हे सद्गुरुस्तवन न संपणारे न थांबणारे आहे. स्वामीजी, आपली कृपा आशीर्वाद आम्हा सर्वांना असेच कायम मिळावे. आपल्याला अपेक्षित असलेली साधना माझ्याकडून नेहमी व्हावी ही आपल्या चरणी विनम्र प्रार्थना. हरी ओम.
अतिशय तरल आणि हळुवार अंतकरणानी स्वामीजींच्या चरणी सद्भक्त सवाश्विनींनी आपलं गुरुस्तवन अर्पण केलं. आलेल्या प्रत्येक प्रकृतीचा स्वीकार करणं, त्या प्रत्येक प्रकृतीमध्ये बदल घडवण्याचं मोठं कष्टप्रद असं काम करणं हे स्वामीजी अहोरात्र करत आहेत. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक जीवाला आत्मदर्शनाचं ध्येय देऊन तो जीव ती प्रकृती त्या पद्धतीने प्रयत्न करते आहे की नाही हे देखील स्वामीजी अगदी बारीक लक्ष ठेवून बघत असतात. यानंतरचं सद्गुरू स्तवन सद्भक्त कुणाल कुलकर्णी आपल्यासमोर सादर करतोय. सद्भक्त कुणालला आम्ही मित्रपरिवारामध्ये डॉक्टर कुणाल म्हणून ओळखतो. याचं कारण असं आहे की प्रत्येक चारचाकी गाडीची आणि दुचाकी गाडीची नस एन नस त्याला ओळखता येते. त्याचा हा गाडीचा व्यवसाय आहे. एवढंच नव्हे तर डॉक्टर म्हणून त्याची दुसरी ओळख सांगता येईल की घरगुती कुठलेही उपचार असतील तर कुणाल न विचारता देखील सांगत असतो. आपल्या मित्राबरोबर तो स्वामीजींच्या चरणी आला आणि इथे कधी स्थिरावला हा 27 वर्षाचा प्रवास त्याचा झालेला आहे. तो आता आपल्या सद्गुरूंबद्दलचे भाव प्रकट करतोय.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मी केंद्रात यायला लागलो त्याला तब्बल 26-27 वर्षे झाले असावी. पहिले काही वर्ष नोकरीमुळे नंतर व्यवसायातील वेळेच्या अनिश्चिततेमुळे नियमित केंद्रात येणे होत नसे. एवढ्या वर्षात मी प्रथमच सर्वांसमोर बोलण्याचा अनुभव घेत आहे त्यामुळे थोडी धांदल उडणार हे स्वाभाविक आहे. तेवढं तुम्ही सांभाळून घ्याल अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझा जन्म पुण्यात झाला असला तरी शाळा कॉलेजच्या निमित्ताने मी जवळजवळ 22 वर्षे साखरवाडी सातारा येथे राहिलो. आमच्या घरातील वातावरण सर्वसाधारण घरांमध्ये असावे असेच होते. गणेशोत्सव नवरात्र असे धार्मिक उत्सव आमच्याही घरात साजरे केले जायचे. वडील कधी कधी गुरुजी रथाचे घरात पारायण करत असत. काही चांगली पुस्तके घरी आणून आम्हाला ते वाचून दाखवत असत. आम्ही म्हणायचो त्यातलं आम्हाला काही समजत नाही तर त्यांचं म्हणणं असं असायचं की ऐकून तर ठेवा पुढे मोठे झाल्यावर कळेल कदाचित. गुरु शिष्य परंपरेविषयी काही ऐकलेलं होतं पण असे गुरु कुठे मिळणार असा प्रश्न नेहमी असायचा. आमच्या कॉलनीमध्ये कोणी भगवे कपडे घातलेले महाराज वगैरे कोणाकडे आल्यावर केवळ आईच्या सांगण्यावरून फक्त नमस्कार करायला जात असू आणि पटकन पळकारत असू कारण मनात त्यांच्याविषयी भीती असायची. पुढे सातारला कॉलेजसाठी आल्यावर समर्थ सदनमध्ये श्रवणासाठी जात असे. दरवर्षी सज्जनगडावर दासनवमीला आणि मे महिन्यात जात असे. समर्थांविषयी खूप आदर भावना लहानपणापासूनच होती. सातारला आल्यावर ती अधिक वाढीला लागली. कुरणेश्वराच्या देवळात एकांतात जाऊन बसण्याची सवय लागली होती. एका अनामिक ओढीने समर्थांविषयीचे भाव दाटून यायचे. कंठ दाटलेला असायचा. अगदी शांत व्हायला व्हायचं. मग तास दोन तास झाडाच्या पारावर सज्जनगडाकडे पाहत कुरणेश्वराच्या मंदिराच्या परिसरात मी बसत असे. साखरवाडीला गणेशोत्सव तर सातारला नगरवाचन मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने काही वेळी चांगले श्रवण झाले होते. तीच ओढ पुण्याला आल्यावरही होती. माझे वडील त्यांना आम्ही भावंडे काका म्हणायचो. पुण्यात कुठे कुठे श्रवणाला जात असत. गीताधर्म मंडळ वगैरे अशा ठिकाणी होणाऱ्या प्रवचनांना ते आवर्जून जात असत. मी पुण्याला आल्यावर त्यांना म्हणालो होतो काका पुण्यामध्ये आपल्याला कुठे काही चांगलं ऐकायला मिळेल का ते पहा ना. माझ्या अगोदर माझे वडील काही दिवस स्वामी माधवनाथांची प्रवचने ऐकायला जात असत. तेच मला म्हणाले होते की अशा ठिकाणी श्रवण करायला पाहिजे. त्यांची एखादा विषय समजून सांगण्याची हातोटी उत्तम आहे. आणि योगायोगाने मित्र म्हणून मला राजू पुंडले मिळाला. त्याचं असं झालं एका संध्याकाळी मी आणि राजू कोथरूडला काही कामासाठी गेलो होतो. ते काम झाल्यावरती राजू म्हणाला तुला ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन ऐकायला आवडेल का रे. मी हो म्हणालो आणि पहिल्यांदाच मी स्वामीजींना पाहिलेला तो दिवस अजूनही आठवतो. प्रवचन संपल्यावर स्वामीजी सगळ्यांना प्रेमाने नमस्कार करत अध्यात्म मंगलधाम मधून बाहेर पडले. नंतर केंद्रातील थोडी आवरावर करून आम्ही घरी गेलो. त्यानंतर मधून मधून मी केंद्रात येत राहिलो. 1988 पासून मी दरवर्षी गुरुपौर्णिमेपूर्वी होणाऱ्या गुरुपूजनात सामील होत असे. कधी कधी सेवा गटात कामही करायला मिळायचं पण स्वामीजींची कधी बोलण्याची वेळ आली नाही. अधूनमधून येणाऱ्या मुलाकडे त्यांचं मात्र लक्ष असावं कारण कधीही नमस्कार करताना ठीक आहे येत जा असं ते म्हणायचे. तेव्हा खूप बरं वाटायचं. माझं लग्न झाल्यावर आम्ही दोघेही गुरुपौर्णिमेच्या अगोदर होणाऱ्या पूजेस जायचे ठरवले. माझ्या पत्नीचा गुरु वगैरे अशा गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता पण माझ्या आग्रहाखातर ती माझ्याबरोबर आली होती. आमची पूजा करून झाल्यावर मी स्वामींना तिची ओळख करून दिली. त्याने प्रेमाने अगदी जुनी ओळख असल्यासारखं तिच्याकडे पाहिलं. तिनेही पटकन त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. मनातून मीही जरा समाधान पावलो. पूजेनंतर आम्ही माय अपार्टमेंट म्हणून खाली उतरल्यावर मी तिच्याकडे पाहिले. तिचे डोळे पाणवलेले होते आणि काहीही बोलता येत नव्हते. पुढे चालत आल्यावर ती हळूच म्हणाली, आपल्याला खूप चांगले गुरु मिळाले आहेत याचा अतिशय आनंद होत आहे. मनोमन आम्ही त्यांना गुरु मानलं होतं, पण अनुग्रह घ्यायचा असतो असं काही माहितीच नव्हतं. टिळक रोडला माझे वर्कशॉप असताना कधी म्हणजे मी माया अपार्टमेंटमध्ये श्रवणाला येत असे. मला केंद्राच्या वेळा माहीत नव्हत्या, पण वर्कशॉप पासून माया अपार्टमेंट जवळ असल्याने केंद्र आहे का हे जाऊन पाहत असे. 96 साली मी माझ्या कुटुंबियांसोबत गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी स्वामीजींची पूजा केली होती आणि स्वामीजींनी दुसऱ्याच दिवशी देह ठेवल्याची बातमी कळली तेव्हा घरी जाऊन अक्षरशः लहान मुलासारखा रडलो होतो. आपण पोरके झालो आहोत आणि काय करावे ते सुचेनासे झाले होते, पण केंद्रात येत राहिलो. त्यावेळी ज्येष्ठ साधकांनी खूप आधार दिला, त्यांच्या नजरेतूनच एक दिलासा मिळत होता. पुढे स्वामी मखरनाथांच्या प्रवचनांना नियमित येऊ लागलो. एकही रविवार चुकवायचा नाही हे जणू ठरवलेलं होतं. 6 सप्टेंबर 1988 रोजी आम्हाला स्वामी मखरनाथांचा अनुग्रह मिळाला. तरीही त्यांच्याशी फारसा संपर्क नव्हता. मधून त्यांच्या घरी सकाळच्या केंद्रात जात असे. पुढे गाडी दुरुस्तीच्या निमित्ताने त्यांच्या घरी जाणे येणे वाढले. प्रत्यक्ष बोलण्याची थोडी संधी मिळू लागली. त्यांनी सांगितलेल्या ध्यान अनुषंगिक साधना नित्यनियमाने करू लागलो. कालांतराने या सर्व साधना माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक होऊन गेला. त्यांची योगसूत्रावरील प्रवचने इतकी प्रभावी होती की त्यावरील पुस्तकाचं मी 40-50 वेळा तरी पारायण केलं असेल. तसेच ज्ञानेश्वरीवरील गुरुस्तवनावरील जय जय देवश्री गुरु हे पुस्तकही समोरच टेबलावर ठेवलेलं असतं. कधीही काही आठवलं की त्यातील ओव्या करून वाचत असतो. गाडी दुरुस्ती संदर्भातील त्यांच्या समस्या वेळोवेळी समाधानकारकरित्या मी सोडवत गेलो. कदाचित त्यामुळेच की काय त्यांची ध्यान विकताना मी त्यातला फार दर्दी असल्यासारखा त्यांनी मला सल्ला विचारला. त्यानंतर एखादी उत्तम कंडिशनची सेकंड हँड गाडी घेता येईल का अशी विचारणाही केली. त्यांचा गाडीविषयीचा साधा आणि व्यवहाराचा दृष्टिकोन मला आवडला. पुढे नवीन गाडी घ्यायची ठरल्यावर ती बुक केल्याचा त्यांनी मला आठवणीने फोन केला. या साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीतून त्यांना आपल्याविषयी वाटणाऱ्या आपुलकी आणि प्रेमाने मी भारावून गेलो. नवीन गाडी आल्यावर माझे तसे फारसे काही बोलणे झाले नव्हते. एक दिवस अचानक स्वामीजींचा फोन आला. नवीन गाडीच्या ट्रायलला थोडं लांब जाऊ असं ते म्हणाले. जाण्याच्या दिवशी तशी कामाची गर्दी होती, पण दुपारपर्यंत कामं संपवत मी त्यांच्या घरी पोहोचलो. दुपारचे साधारण 2-2:15 वाजले असावेत. स्वामीजी तयारच होते. नव्या कोऱ्या गाड्यांची मी अनेक वेळा ट्रायल घेतली आहे, शोरूममधून डिलिव्हरी सुद्धा दिलेल्या आहेत, पण त्या दिवशी ही गोष्ट जरा वेगळीच होती. स्वामीजी म्हणाले, मी अगोदर गाडी चालवतो मग तू चालव. खरं तर इतका आनंद झाला तो काय सांगू. गाडीत बसल्यावर मी त्यांना विचारलो, स्वामीजी तुम्हाला कसला आवाज ऐकू येते का? ते म्हणाले, कसला रे? मी म्हणालो, हृदय आनंदाने अक्षरशः उड्या मारते त्याचा आवाज ऐकू येते का? यापूर्वी अनेकदा मी गाडीतून गेलो आहे, तुमच्याबरोबर गाडीतून गेलेलो आहे, पण आज काही वेगळाच प्रसंग आहे. गाडीत काय बोलावं, कोणता विषय बोलावा, काय आवडेल काय नाही असे प्रश्न होते, पण त्यांनीच हळूहळू माझ्यावर दर्पण कमी केलं. नंतर मी गाडी चालवत असताना थोडं धाडस करून काही कविता त्यांना वाचायला दिल्या. या विराट गगनाखाली मी तृणात निजलो आहे, वर्षाव तुझ्या प्रेमाचा मी त्यात भिजलो आहे. एखादी गंभीर करुण भाव असलेली कविताही त्यात होती. ती देखील त्यांनी रसिकतेने वाचली आणि म्हणाले, किती छान अर्थ आहे. खरं तर गुरु शिष्य असं आमच्या नातं असताना जरा हलक्या फुलक्या विषयावर बोलावं का नाही असा संभ्रम असताना त्यांनीच त्या भूमिकेवर येऊन वातावरण अगदी हलकं केलं. या छोट्याशा घटनेमुळे माझ्या मनात असे भाव आलं की साता जन्माची ही लाभली पुण्याई म्हणून गाहलो पालखीचे गोळी. दरम्यान रविवारच्या केंद्रात येणे चालूच होते. त्यांच्या प्रवचनांचे मला जाणवलं एक वैशिष्ट्य म्हणजे ते अवघड शब्द किंवा संज्ञांचा वापर न करता आपल्याला समजून असे अनुभव अथवा उदाहरणे सांगून विषय मनावर पक्का ठसवतात. साधकाच्या साधनाविषयीच्या सर्व अडचणींचे निराकरण ते नेहमीच लिहिल्या करतात. तसेच साधनाविषयीच्या इतर साधकांनी विचारलेल्या शंकांमधून आपल्या प्रश्नांची उत्तरेही सहज मिळतात. सर्वच संप्रदायात साधना सांगितली जात असावी, काही ठिकाणी ते करूनही घेत असावी, पण विचारांमधल्याची सुस्पष्टता आणि एक उत्तम संवेद घेऊन आपल्याला दिलेली साधना कशी करावी याचा एक उत्तम परिपाठ आम्हाला मिळतो आहे. केंद्रातलं वातावरण इतकं छान असतं की साधक सहसा बाहेर जाणार नाही आणि त्याला त्याच गोष्टी सोडण्याचं दडपणही येत नाही. इतकं सुंदर उत्तम वातावरण साधनेला पोषक तर आहेच, पण साधकही अधिकाधिक उत्तम साधना करून तयार होत आहेत. एक विलक्षण योगायोगाची गोष्ट तुमच्याशी बोलायची वाटते ती सांगतो. मी देवपूजा झाल्यावर रोज काहीतरी म्हणत असतो जेणेकरून आपला भाव तसाच राहील. एक दिवस असंच पूजा झाल्यावर अतिशय आर्तभावाने मी देवासमोर बसूनच माऊलींची पडिल दूरदेशी मजा अथवी मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी असं म्हणत होत. इतक्यात फोन वाजला. घरात कोणीच नव्हतं. मी फोन पाहिला तर स्वामीजी. ते त्यांच्या गाडीविषयी काहीतरी सांगत होते. मी खर तर काहीच बोलू शकत नव्हतो. मी फक्त हो हो असं काहीच म्हणत होतो. तेवढ्यात घरात धीर करून मी त्यांना विचारलं, स्वामीजी आम्ही तुम्हाला मारलेले हा खर्च ऐकू जातो का? ते म्हणाले, का रे? मी म्हणालो, आत्ताच मी पडिल दुर्दशी असं माऊलींची रचना म्हणतो, तोच तुमचा फोन आला. असे आपले स्वामीजी आपल्या हाकेला ओढ येणारे साधकांच्या साधनेतील अडचणी समजावून दूर करताना त्यांना भावनिक आधार देण्याचं मोठं काम स्वामीजी करत आहेत. शेवटी एका करुणासत्रातून काही ओव्या म्हणायच्या वाटतात, त्या म्हणून मी माझ्या गुरुसेवेला गुरुंच्या चरणे अर्पण करतो. कृपा सागरा करी करुणा, परम कृपालो करी करुणा, परमोद्धार निज भक्तावरी कृपा वर्षका करी करुणा, प्रसन्न भक्ता करी करुणा, प्रसन्न वदना करी करुणा, प्रसन्न गात्रा प्रसन्न नेत्रा प्रसन्न चित्ता करी करुणा, कृतार्थ दर्शन करी करुणा, कृतार्थ पूजन करी करुणा, कृतार्थ साधन कृतार्थ जीवन कृतार्थ करी मज करी करुणा.
साध्या सरळ निर्मळ अंतःकरणाने सद्भक्त डॉक्टर कुणालनी केलेलं हे सद्गुरु स्तवन भवरोग वैद्य स्वामीजींच्या चरणी अर्पण झालं. त्याच्या अंतःकरणातल्या आनंदाने हृदयाचा आवाज आपण सगळ्यांनी ऐकलाच असेल आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयाची तार देखील त्यामुळे छेडली गेली. यानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त अभिजित केंदुरकर अभंग सादर करतोय.
गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे, गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे, गुरु सेवा व्रत हे धरिले सर्वस्व त्यात वेचियले, मन प्राण ओतुनी उरले त्या शुद्ध स्वरूपी रहावे चैतन्नी समरस भावे, गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे, तत्त्वमसि सोहं ध्यावे चिद्गगनी साक्षी असावे, शून्यतेस ओलांडावे निजरूपी ब्रह्म उरावे चैतन्नी समरस भावे, गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे, नितसंगरहितता भावी निजकर्मी बुद्धिरमावी, फलत्यागी युक्तिगमावी नैष्कर्म्य आत्मसुखल्यावे चैतन्नी समरस भावे, गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्नी समरस भावे। श्रद्धेने जीवन पुलते प्रज्ञेस सार आकळते जीव शिवा ऐक्यते उरते मकरंदा तेची पहावे चैतन्नी समरस भावे। मकरंदा तेची पहावे चैतन्नी समरस भावे चैतन्नी समरस भावे चैतन्नी समरस भावे।
असं म्हणतात की आईचं आणि आपल्या लेकराचं नातं हे या जन्मापुरतच असतं, पण सद्गुरी माऊलीचं आणि शिष्याचं नातं मात्र जन्मोजन्मींचं असतं। म्हणूनच शिष्य कुठेही असला, कुठेही त्यांनी जन्म घेतलेला असला, कुठल्याही काळामध्ये जन्म झाला असला, कुठलंही वय असेल, तरी योग्य वेळ आल्यानंतर सद्गुरू त्या शिष्याला जवळ करतातच करतात। आपल्या केंद्राची स्वामीजींची अजिबात ओळख नसणारी सद्भक्त सौ वैशाली नाशिकची, पण करवंदे कुटुंबातल्या पराक्षी तिचं लग्न ठरलं आणि करवंदे कुटुंबाबरोबरच ती स्वामीजींच्या कुटुंबामध्ये देखील पूर्णपणे समरस होऊन गेली। ती आता आपले भाव सद्गुरु चरणांशी अर्पण करते।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। दयावंत कृपावंत सद्गुरुराया अनन्य भावे शरण आलो मी पाया। भवभ्रमातुनी काढी त्वरे या दिनासी नमस्कार करीतो तुझ्या पादुकांची। गुरुपौर्णिमा हा शब्दच खरं तर इतका पवित्र आहे की त्यामुळे आपल्याला सद्गुरूंच्या आठवणीने त्यांच्याविषयीचे भाव दाटून आल्याखेरीज राहत नाही। आज माझी देखील स्थिती तशीच आहे। फेब्रुवारी 94 माझे लग्न ठरले। यांनी जेव्हा स्वामी माधवनाथांना सांगितले की माझे लग्न ठरले आहे, तेव्हा स्वामीजी पटकन म्हणाले, घेऊन ये तिला मला दाखवायला। दुसऱ्याच दिवशी आम्ही दोघे सकाळीच स्वामीजींच्या माया अपार्टमेंटच्यातील घरी गेलो। तेव्हाच खरं तर मला घडलेले स्वामीजींचे पहिले दर्शन। स्वामीजी आतल्या खोलीत पलंगावर पहुडलेले होते। बाजूला मोठ्या देवाऱ्यात ज्ञानेश्वर माऊलींची सुंदर अशी मूर्ती, स्वामी स्वरूपानंदांची तस्वीर। ते वातावरण इतके प्रसन्न होते की मी कुठे आले आहे हे क्षणभर मला कळेना। त्यावेळची स्वामी माधवनाथांची प्रसन्न मुद्रा माझ्या अंतकरणात ठसली। मी तेव्हा स्वामीजींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावरून अतिशय मायेने हात फिरवला। तो मला विचारले, कुठे राहतेस तू? मी म्हटले, नाशिकला। परत त्यांनी विचारले, नाशिकला कुठे? मी त्यावर म्हणाले, नाशिकला पंचवटी काळाराम मंदिरासमोर। रामाचे नाव ऐकताच त्यांचा चेहरा अधिकच प्रसन्न झाल्याचे मला जाणवले। ते पटकन म्हणाले, हा म्हणजे माझ्या रामाच्या जवळच तू राहतेस सर, त्यानेच तुला इकडे पाठवले आहे। आता लग्न झाल्यावर रोज माझ्या प्रवचनाला सत्संगाला यायचे, फार चांगली मुलगी दिसतेस तू। त्यांच्याकडे बघत परत म्हणाले, हा पराग सुद्धा फार चांगला मुलगा आहे, रोज ध्यानाला बसतो, केंद्रात येतो, आत्ताच दोघांनी मजा करून घ्या। एकदा का लग्न झाले की संपले, असे म्हणून ते हसू लागले। स्वामीजींचे बोलून झाल्यावर मी त्यांना पुन्हा नमस्कार केला। तेव्हा मात्र आनंदात रहा या दोन शब्दांनी त्यांनी मला आशीर्वाद दिला। बुधवार 4 मे 94 आमचे लग्न झाले। व दुसऱ्याच दिवशी गुरुवारी सकाळी आम्ही दोघे स्वामीजींच्या दर्शनाला व सत्संगाला गेलो. स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे लग्न झाल्यावर आम्ही दोघेही केंद्रात येऊ लागलो. मला तर ते वातावरण तसं बघितलं तर नवीनच होतं. राजभोत, ज्ञानेश्वरी, गीता हे ग्रंथ फक्त माहीत होते, पण त्यात काय सांगितलं आहे हे कधी जाणलंच नव्हतं. ध्यान म्हणजे काय, ते कसं करायचं याबद्दल तर काहीही कल्पना नव्हती. पुढे पुढे मला नंतर कधीतरी वाटायचं की रोज रोज काय केंद्रात जायचं, नवीन लग्न झालेली जोडपी कशी फिरतात, तसे आपण का नाही फिरत. परंतु स्वामीजींनी सांगितलेले पहिल्या भेटीतले शब्द, त्यांची प्रवचने, त्यांनी डोक्यावरून फिरवलेला मायेचा हात मला आठवत असे. ज्याप्रमाणे साखर दुधात विरघळून एकरूप होते, त्याचप्रमाणे केंद्रातील प्रसन्न वातावरणात मी कधी एकरूप झाले हे कळलंच नाही. पूजनीय स्वामी माधवनाथ म्हणजे मूर्तिमंत प्रेम. येणाऱ्या प्रत्येक साधकावर ते अतोनात प्रेम करत, त्या साधकाच्या दोषाकडे दुर्लक्ष करून त्याचा चांगला गुण बघत, कौतुकाने तो गुण मोठा करून सांगत, 79 वर्षापर्यंत बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणत. खरं तर स्वामीजींचा सहवास मला फारच थोडा लाभला. त्या सहवासातील काही आठवणी सांगत आहे. July 95 आम्ही तिघे म्हणजे 4-5 महिन्यांची छोटी अनुपमा हिला घेऊन पूजेला माया अपार्टमेंट येथे गेलो होतो. गेल्या गेल्या ते माझ्याकडे बघून हसले व मला म्हणाले, आण छोटीला माझ्याकडे. मग तिला त्यांनी हातात धरले. मला परत म्हणाले, छान आहे तुझी मुलगी, अगं पण इथे नाक कुठे आहे. अनुपमाची तब्येत त्यावेळी बाळसेदार होती. नंतर म्हणाले, तिचे गाल खूपच वर आहेत त्यामुळे हिच्या नाकाचा पत्ताच नाहीये. ती मोठी झाली की आपोआप गाल खाली जाऊन नाक छान वरती येईल. एवढे बोलून मला म्हणाले, कर आता पूजा. त्यानंतर आम्ही दोघांनी गुरुपूजन केले. 5 May 96 मला स्वामी माधवनाथांनी अनुग्रह दिला. अनुग्रहासाठी मी हे व छोटी अनुपमा असे तिघेही गेलो होतो. सकाळी 8 माया अपार्टमेंटमध्ये आतल्या खोलीत मी अनुपमाला घेऊनच गेले. त्यावेळेस स्वामीजींनी अनुग्रह कशासाठी घ्यायचा यावर बोलण्यास सुरुवात केली. परमात्मा आनंद स्वरूप आहे, देह मन बुद्धी ही आपली साधने आहेत. सो म्हणजे तो निर्गुण निराकार परमात्मा आणि हम म्हणजे मी, अर्थातच तो परमात्माच मी. परंतु हे नुसते सांगून मृत्यूवर ठसत नाही, तर त्यासाठी वर्षानुवर्ष ध्यानाची साधना करायला हवी. नंतर माझ्याकडे बघून म्हणाले, काय गो किती महिन्याची झाली अनुपमा. त्यावेळेस त्यांना तिचे नाव देखील आठवले. पुढे म्हणाले, हिने या मुलीला छान टोपडे फ्रॉक मोजे घातले आहे, ते काय त्या छोटीला समजतंय. त्यापासून खरा आनंद तर हिलाच होतोय. खरं तर आनंद आपल्या जवळच आहे, तो आपण बाहेरच्या गोष्टींपासून मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर स्वामीजींनी ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगितली. हे बहुतेक शेवटचेच अनुग्रह असावेत, कारण 30 July 96 गुरुपौर्णिमेच्या दिवशीच स्वामीजी सद्गुरुचरणी विलीन झाले व आपल्या सर्वांच्या अंतःकरणात विराजमान झाले. असे हे स्वामी माधवनाथ, थोडेसे निष्किल, वेळेच्या बाबतीत कडक शिस्त पाळणारे, सर्वांवर माऊलीप्रमाणे प्रेमाचा अखंड वर्षाव करणारे, देहाच्या विकलांगावस्थेत देखील प्रवचन सत्संग या गोष्टींना महत्व देत चंदनाप्रमाणे साधक विश्वासाठी झिजणारे, अहेतुक करुणा सिंधू असणारे, तू माऊली होनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणीयाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा, अशा या प्रेमळ अंतर्बाह्य व्यापून राहिलेल्या सद्गुरु माऊलीबद्दलचे भाव या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नवचैतन्य निर्माण करतात. स्वामींच्या दर्शनाने तसेच पाठीवरून मस्तकावरून फिरणाऱ्या हाताने अंतःकरण सद्गतीत झाल्याखेरीज राहत नाही. तोच स्पर्श, तीच करुणादृष्टी आपण स्वामी मकरंदनाथांना नमस्कार करताना अनुभवत आहोत. स्वामी मकरंदनाथांनी एकदा का साधकाला आपले म्हटले की त्याची सर्व प्रकारे काळजी जपणूक ते आपल्या प्रवचनातून, सत्संगातून आणि बुधवारच्या प्रत्यक्ष भेटीतून करतात. आपण आपल्या रोजच्या व्यवहारात अनुसंधानात कसे राहायचे याच्या अनेक युक्त्या ते सांगतात. ते म्हणतात, प्रत्येक गोष्ट मी आत्माच आहे हा भाव ठेवूनच करावी. आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म हे आनंदाने करावे. एखादे कर्म करत असताना फळाची अपेक्षा न ठेवता ते कर्म करावे. स्वामीजींच्या या सोप्या सोप्या वाक्यांमुळेच कर्म करताना आनंदात राहण्याचा प्रयत्न मी करत आहे. ओमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती आर्दवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह अशी ही एकापेक्षा एक उंच असलेली लक्षणे स्वामी मकरंदनाथांकडे आहेत. या लक्षणांपैकी एक जरी गुण अंगी बांधण्याचा आपण प्रयत्न केला तरी देखील जीवन धन्य होईल. खरं तर सद्गुरूंचे वर्णन काय करायचे, परंतु आपली चित्तशुद्धी होण्यासाठी हा सद्गुरू स्तवनाचा स्वामीजींच्याच कृपेने केलेला छोटासा प्रयत्न. मृदुता व साधेपणा हे गुण स्वामी मकरंदनाथांना बघताच क्षणी लक्षात येतात. स्वामीजींची कठोर मुद्रा पाहिल्याचे मला तरी कधी आठवत नाही. त्यांची सद्गुरूंबद्दल असलेली निष्ठा, पालखी सोहळ्यात वारकरी पेहराव करून भजनात दंग होणे, प्रथमच येणाऱ्या साधकाला येत जा या दोनच शब्दांनी आपलेसे करणे, राम कृष्ण विठोबा रखुमाई यांची आठवण येताच भावविभोर होणे, अशी कितीतरी अनेकविध रूप मनाला भावून जातात. एकदा असंच डिसेंबर महिन्यात राहकर राम मंदिरातील प्रवचन संपल्यावर मी बाहेर उभी होते. थोड्याच वेळाने स्वामीजी माझ्याजवळ येऊन म्हणाले, अगं तू मला राखी बांधतेस ना, माझ्याकडे भाऊबीजे करता पण ये. नंतर म्हणाले, पण आता तर दिवाळी संपून गेलीये, ठीक आहे 2 दिवसांनी ये. मला तर त्यावेळेस स्वर्गदोन बोट उरल्यासारखे झाले, कारण माझ्या स्वामीजींनी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तिमत्वाला ओवाळण्यासाठी घरी बोलावले होते. मी जेव्हा घरी गेले तेव्हा मधुरा मावशीने ओवाळण्याची तयारी केली होती. मी स्वामीजींना ओवाळले, त्यावेळी स्वामीजींनी दिलेली भाऊबीज आजही मी जपून ठेवली आहे. ज्याप्रमाणे आईला आपल्या मुलावर प्रेम करायला विचार करावा लागत नाही, त्याचप्रमाणे स्वामीजी कोणताही विचार न करता साधक विश्वावर प्रेम करतात, आणि त्यांचे हे प्रेम निरपेक्ष निरहेतुक असते. 18 ऑगस्ट 2009 साली सासूबाईंना पुणे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. त्यावेळेस त्यांची चौकशी करण्याकरता दुपारी साधारण 1:45 च्या सुमारास स्वामीजींचा फोन आला. सुरुवातीला यांच्याशी बोलून घरातील सर्वांचीच चौकशी केली व नंतर माझ्याशी स्वामीजी बोलले. मला म्हणाले, खूप दिवसांपासून तू सेवा करत आहेस, तू कसते ते आम्ही बघत आहोत, तू केलेले कष्ट वाया जाणार नाहीत. नंतर म्हणाले, मुली कशा आहेत? उद्या दोघेही आम्ही दोघेही हॉस्पिटलमध्ये आईंना भेटायला येतो. मी पण त्यांना म्हणाले, स्वामीजी तुम्ही याल तेव्हा मीही येईन, कारण बऱ्याच दिवसात माझे केंद्रात येणं नसल्यामुळे तुमचे दर्शन झालेले नाही. असे म्हटल्यावर ते हसू लागले व म्हणाले, चालेल मी फोनवर कळवतो किती वाजता येणार ते. आणि दुसऱ्याच दिवशी दुपारी 4 वाजता स्वामीजी मधुरा मावशीसह हॉस्पिटलमध्ये ससूबाईंना भेटायला आले. त्यांच्या दर्शनाने माझा सर्व शील क्षणभरात दूर झाला. स्वामी मकरंदनाथांनी अनुपमा व अपूर्वा दोघींनाही अनुग्रहित केले. त्या दोघींच्याही अनुग्रहाच्या वेळी उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. त्यावेळेस स्वामीजी मला म्हणाले, आपल्या मुलीला आईसमोर सद्गुरूंचा अनुग्रह मिळतो आहे यासारखे समाधान नाही. त्या दिवशी माझा आनंद तर अजूनच द्विगुणित झाला. आपण खरोखरच भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामी मकरंदनाथांसारखे सद्गुरू लाभले आहेत. सद्गुरूंचे स्तवन करताना पूजनीय मातोश्री सरलाताई व मातोश्री मधुरा मावशीची आठवण अल्याखेरीच राहत नाही. पूजनीय सरलाताईंप्रमाणेच मधुरा मावशीचा हसतमुख चेहरा, प्रेमळ मनमोकळा स्वभाव, आदरातिथ्य, स्वामीनिष्ठा, केंद्राबद्दलची त्यांची आस्था या सर्व गुणांमुळे आपल्या सर्वांची त्या माऊली होऊन राहिल्या आहेत. स्वामीजी, तुम्ही सांगितलेल्या छोट्या छोट्या युक्त्या आणि तुमचे नित्य स्मरण या शिदोरीवरच साधनेतील कसर भरून काढण्याचा माझ्याकडून प्रामाणिक प्रयत्न हो, हीच तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना. हरी ओम तत्सत.
सद्भक्त सौभाग्यवती वैशालींनी जी प्रार्थना स्वामीजींच्या चरणी अर्पण केली ती खरोखरच एक प्रातिनिधिक अशी प्रार्थना आहे. आपल्या सगळ्यांची प्रार्थना तिन्ही स्वामीजींच्या चरणी अर्पण केली. आजच्या या सद्गुरु स्तवनाच्या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत. सद्भक्त जयुताई, स्वामीजींना आणि मधुरा मावशींना ओवाळेल आपण पूजनीय स्वामी माधवनाथांची आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथांची आरती म्हणणार आहोत. सद्भक्त विलासदादा आरती म्हणायला सुरुवात करेल आणि मग आपण या आरतीमध्ये सहभागी होणार आहोत.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तु ज्ञान देवी, पाजीसी अमृत ओवी, जेसी जानी वळाग, जानी वळागळी अगाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, सुख जोडीसी, सोहम स्वरूप खून, स्वरूप खून गावीसी आरता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्त. माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा, भावे नमुनी पदकमलावरी ठेवियला माथा. भावे नमुनी पदकमलावरी ठेवियला माथा. ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुनी परमार्था, स्वामी तू रंगुनी परमार्था. कपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता. आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा, भावे नमुनी पदकमलावरी ठेवियला माथा. सोहम हंसारूढराहुनी शांतविषी आरता, शांतविषी आरता. नाथपंथीजी खून दाविसी उन्मनी सुखभक्ता. ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा, भावे नमुनी पदकमला वैठेवियला माथा. भाव धरुणिया चातक जैसा शरणयै मेघा, शरणयै मेघा. दास मने मी अनन्य तैसा धाव पाव वेगा. ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा, भावे नमुनी पदकमला वैठेवियला माथा. भावे नमुनी पदकमला वैठेवियला माथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।